हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वरधन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च माधीतं च मे वाक्ष मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मोजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सुप्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मवृद्धश्च मवृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 22 डिसेंबर 1993 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्रांतर्गत कार्यक्रमात संजीवनी गाथेतील अभंगवार निरूपण चालू झालेले आहेत। आज अभंग क्रमांक 3 अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम देखे अरे ब्रह्मनिमूर्तिमंत आनंदला जीव भेटदा केशव गेलो भवार्णव तरुणिया या दोन चरणावर सद्भक्त सौभाग्यची विजया टल्लू यांचे निरूपणानंतर स्वामीजी सद्भक्त डॉक्टर सुभाष पाध्ये यांचा त्यांना इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधील प्राचार्य डॉक्टर पियरंजन राय राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करीत आहेत। तेव्हा सुभाष पाध्ये म्हणतात, आजी आयुष्या उज्ज्वल जाहरी सद्गुरूसह तुम्हा थोर साधकांची कृपा प्राप्त झाली, हे मी माझे परम भाग्य समजतो। इत्यादीनंतर स्वामीजी बोलतायत, भाग्याच्या ज्या पातळ्या आहेत त्यामध्ये सोहम ध्यान साधना सातत्याने करता येणं हे परम भाग्य आहे। आयुष्याच्या शेवटी लक्षात येईल की ध्यानाच्या क्षणाखेरीज अंतकाळी काहीही उरत नाही। हीच गोष्ट मी डॉक्टर ललिता नाडकर्णी यांचे वडील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर सुराखे वय 80 हे माझ्याकडे आले असताना त्यांना सांगितलं की आता या 80 वर्षी सुद्धा तुम्ही ध्यानाला बसलात तरी त्याचा उपयोग होईल, ते वाया जाणार नाही। पुढील जन्मी तुम्हाला 20 वर्षीच परमार्थ करावा असं वाटेल आणि त्या पुढील जन्मी रांगतानाच परमार्थ कराल। आपल्याकडे पूर्वजन्म सांगितला आहे म्हणून तर आई वडिलांची चारही मुले वेगवेगळ्या स्वभावाची असू शकतात व प्रत्येकाचे नशीब पण वेगळे असते। पूर्वजन्मी काय कर्म केले यावर सगळे अवलंबून आहे। या जन्मी आनंदात राहायचे असेल तर ध्यानच करायला पाहिजे। ध्यानाच्या सततच्या अभ्यासानेच शाश्वत आनंद मिळू शकतो। कुठल्याही विषयात खरा आनंद नाही, सर्व विषयामार्फत आपणच आपला आनंद भोगत असतो। म्हणून नेहमी चांगलेच विषय सेवन करावेत। दासबोध ज्ञानेश्वरी वाचावी, नाम ध्यान आनंदाने करावे। दारू सिगारेट चहा यांनी कदापी आनंद मिळणार नाही। आनंद आपल्या आतच आहे पण आपण मात्र तो बाहेर शोधत असतो। आपला आतला आनंद घ्यायला आपण शिकलो तरच जगण्यात मजा आहे, पण सद्गुरु कृपेशिवाय आतला आनंद कसा लुटायचा ते समजत नाही। म्हणून संत संगतीच पाहिजे जीवन धन्य करण्यासाठी, आणि जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत एका परमेश्वराचाच आधार शोधला तरच जीवन धन्य होऊ शकते। संत मात्र कायम आनंदात तृप्तीत समाधानात जीवन जगत असतात, कारण त्यांनी फक्त देवाचाच आधार शोधलेला असतो आणि तोही मरणाआधीच। खरं तर ते परमात्मा स्वरूपच झालेले असतात। जिवंत असतानाच मृत्यूचा विचार करून सद्गुरु कृपा संपादन करावी। मृत्यू कोणालाही सोडत नाही। मृत्यूनं म्हणे थोर थोर, मृत्यूनं म्हणे हरिहर, मृत्यूनं म्हणे अवतार भगवंताचे। आता नुकताच भूकंप होऊन ऍक्सिडेंट होऊन बॉम्बस्फोट होऊन मृत्यू आपले सामान घालीतच आहे। त्या मृत्यूने तो सगळा प्राण फक्त त्याच्याच हातात ठेवला आहे। म्हणून आपण जिवंतपणीच आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करीत राहावी हे बरे। असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपकार झाले आत्मज्ञानी अशी मजा आहे। एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी बोलणे थांबवले। पुढील केंद्र बुधवार दिनांक 12 जानेवारी 1994 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र संजनी गाथेतील अभंग क्रमांक 5 सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनात ज्ञानांजन चालता बोलता न मोडे ते आसन न भंगे ते मौन कदाकाळी। स्वामी म्हणे लाभे अवित आनंद लागल असे छंद स्वरूपाचा। या अभंगातील पहिल्या 2 चरणावर निरूपण करताना सद्भक्त श्री राजीव उर्फ नाना भागवतकर म्हणतात, परम पूजने स्वामीजींच्या अनुभवाचा हा अभंग आहे। सद्गुरु तर समर्थ असतातच पण ते आपल्या शिष्यालाही समर्थ करतात। उदार मंडळी तर अनेक असतील परंतु आत्मज्ञान देऊन साहज्य मुक्तीचे दान देणारे सद्गुरु मात्र एकच असतात। इथेनंतर स्वामीजी सद्भक्त नीरा ताईला स्वामीजीच्या सहवासातील तिला भावलेल्या काही प्रसंगाचे लिहून आणलेले वाचायला सांगतात। त्यावर ती स्वामी माधवनाथांच्या जीवनातील काही प्रसंग वाचत आहे। स्वामीजी म्हणतात, नवरा बायकोने थोडे तरी भांडावे आमच्यासारखे, म्हणजे प्रेम वाढून जीवन खेळी मिळायचे होते। त्यांनी म्हणजे स्वामीजींनी केंद्रातील अनेक साधक साधिकांची लग्ने जुळविली। नाना सुषम, आत्माराम प्रभू, मंजिरी मकरंद कोपरकर, मिलिंद रेवती, मधुराताई मकरंद वजे, पंकज अपर्णा वगैरे। दोघेही पती पत्नी पारमार्थिक असली म्हणजे त्यांची अपत्येही सात्विक सुसंस्काराचे निपसतात आणि आई वडिलाबरोबर तीही ध्यानाला बसू शकतात। इत्यादी वाचनानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलायला सुरुवात करणार तोच रत्नागिरीचे डॉक्टर आठले हे केंद्रात प्रवेश करतायत। त्यांना पाहून स्वामीजी म्हणतात, एकटेच आलात, सौभाग्याची विभा नाही आली। अहो, सीतामाई शिवाय प्रभू रामचंद्रांना गौतम ऋषींनी प्रवेश दिला नाही, मी मात्र तुम्हाला प्रवेश दिला, कारण नाईलाज आहे म्हणूनच ती आली नसेल, पण तिचे ते भाव मी जाणतो। ते ऐकून व स्वामीजींची स्थिती पाहून डॉक्टर आठवेंच्या डोळ्यात असू येतात। तेव्हा स्वामीजी विचारतात, काय झाले तुला? तुम्ही तर डॉक्टर, डॉक्टर कधी समोरच्या पेशंटला पाहून रडतात काय? अहो मी आहे ना, तुमच्या विवाहालाही सांगा मी 100 वर्षे जगणार आहे, काय समजतात? एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 19 जानेवारी 1994 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. संजीवनी गाथेतील अभंग क्रमांक 5 ही निरूपण पुढे चालू आहे. शेवटच्या 2 चरणावरील म्हणजे स्वामी म्हणे लाभे आविता आनंद लागला असे छंद स्वरूपाचा यावरील निरूपणात सद्भक्त कुमारी प्रिया पोपळे म्हणते स्वामी स्वरूपानंदांना स्वरूपात राहण्याचा छंद लागलेला होता. स्वरूपाचा आत्मदर्शनाचा ध्यासच स्वामीजींनी घेतलेला होता. म्हणून अविनाशी अविक आनंदाचा जो लाभ त्यांनी करून घेतला तो म्हणजे सहज समाधीचा. सोहमचे दृढ स्मरण ठेवल्याने सच्चिदानंद मिळू शकतो हे त्यांच्या स्वानुभूतीचे बोल त्यांनी या अभंगाद्वारे देऊन ठेवलेले आहेत. इत्यादीनंतर बहुतच्छा म्हणून स्वामीजी सद्भक्त श्री मिलिंद रिमय यांना 2 शब्द बोलण्यास सांगतात. त्यावर मिलिंदादा रिमय बोलतायत. ते म्हणतात, ध्यानाला बसण्याची तीव्र इच्छा होणे हे महत्वाचे आहे. ध्यानातील अडथळे जे आहेत ते म्हणजे रात्रीची निद्रा अपूर्व राहिल्याने अथवा आदल्या रात्री झालेल्या जागरणामुळे ध्यानाला बसल्यावर कधी कधी झोप लागते, कधीतरी झोप लागते ते कळतही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ध्यानाला बसताना चुकीच्या पद्धतीने म्हणजे अयोग्य आसनामध्ये बसल्यास कळ लागून ध्यानामध्ये अडथळा येतो. तिसरा जो अडथळा येतो तो म्हणजे सावधपणाचा अभाव. इत्यादीनंतर स्वामीजी उत्सुकपणे बोलतात. ते म्हणतात, आताच मिलिंदने सांगितलेले सर्व महत्वाचे आहे. खर तर ध्यान ही एक सावध झोपच आहे, योग निद्रा. त्यावेळी कुठलाही विचार मनात आला किंवा काही आवाज कानावर पडले तर त्याच्याशी गढून न जाता अलिप्तपणे साक्षीत्वाने राहावे, तोच मी सोहम या अनुसंधानात असावे. मनात येणारे विचार असे साक्षीत्वाने पाहिल्याने कमी कमी होत जातात. कुठपर्यंत ध्यानाचा अभ्यास चालू ठेवावा? तर अमन अवस्था प्राप्त होईपर्यंत. आणि त्यानंतरही ती कायम टिकवावी टिकविण्यासाठी एक छंद म्हणून शेवटपर्यंत नियमितपणे ध्यान चालू ठेवावे, अखंडपणे सोहम हा भाव दृढ धरून. आजारी माणसाने व वृद्ध व्यक्तीने एकूण बसून ध्यान करावे, पण झोपून ध्यान करू नये. सावधपणा असावा. ध्यानामुळे मनुष्य शांत प्रेमळ नम्र होतो. त्याचे षड्रिपूही कमी व्हायला पाहिजे. व्यवहारात आपण मी मोठा हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. ध्यानाने हे जायला पाहिजे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सतत सावध साक्षेपी व दक्ष असावे. तसे राहता आले नाही तर नुसते ध्यान करण्याला काय अर्थ आहे? आपण खरोखर कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे. मला हे नेहमी वाटते की आळंदीला जाऊन ज्ञानोबा माऊलीच्या दारी पायरीवर पडून राहावे आणि तुम्ही सर्व साधकांनी माझे पाठीवर पाय घेऊन माऊलीच्या दर्शनाला जावे. तसे प्रत्यक्षात जेव्हा घडेल तेव्हा घडेल, पण मनाने मी असे प्रार्थनात्मक चिंतन करीत असतो. आपल्या भ्रकुटी मध्यावर दादा हाताचे मधले बोट लावून नमस्कार करीत हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 26 जानेवारी 1994 माया अपार्टमेंट नवीन संध्याकाळचे केंद्र. संजीवनी गाथेतील शब्दाचे पांडित्य कल्पनेच्या गोष्टी पेने पोटी उठे दंभ अभिमान गोडी कळावया द्यावा गुळ खावया देव खाया स्वानुभव. स्वामी म्हणे नाही पांडित्याचे काम स्वय आत्मा राम दाखवावा. यावरील सद्भक्त श्री गिरीश तलू यांचे निरूपणानंतर सद्भक्त श्री श्रीकांत पोफळे इलेक्ट्रॉनिक ग्रुप डायरेक्टर त्यांना मनोगत सांगण्यास पाचारण करण्यात येते. ते म्हणतात, 4-4.5 वर्षे झाली सात्विक आनंदाचे क्षण उपभोगायला मिळत आहेत. स्वामीजींना नमस्कार करताना त्यांचा हात हळुवारपणे पाठवून फिरतो तेव्हा तर आनंदाची चिरचिरी उमटते. पाद्यपूजेच्या वेळी ही सात्विक आनंदाची प्रचिती येते. कृतार्थ जीवनाच्या शोधात हा प्रवास चाललेला आहे. आत्मशोधाच्या गेल्या 4 वर्षातील वाटचालीत व्यसने संपूर्णतः गेली ती कायमचीच. नामस्मरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वामी चरणी प्रार्थना. माझी सकाळी झोप उघडल्या उघडल्या नामस्मरण व्हावं व त्यामध्ये अर्थता यावी इत्यादी मनोगतानंतर स्वामीजी बोलतायत, श्री पोफळे साहेबांना आता काहीही अवघड नाही. सात्विक वृत्ती होय जया, बागडून होय परमार्थ तया. रामकृष्ण हरी गोविंद म्हणायला त्यांना आता अवघड वाटणार नाही. तसे पाहिले तर परमार्थच अवघड नाही, अगदी सोपा आहे. आहे तरी परम सुगम, परी जनासी जाहला दुर्गम. का तयाचे तुकडे वर्म सत्समागमाकडे. अशांना परमार्थ दुर्गम आहे, पोफळे साहेबांना नाही. त्यांची वर्षानुवर्षाची खाण्यापिण्याची व्यसनं सुटली हाच मोठा बदल त्यांच्यामध्ये स्वामी कृपेमुळे झाला आणि सात्विक आनंदाच्या क्षणात भर पडत चाललेली आहे असे जे त्यांनी सांगितले त्यावरून आत्मशोधाच्या वाटचालीत त्यांची प्रगती चालू आहे हे जाणवते. त्यांना स्वामींचे आशीर्वाद आहेतच एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरिओम तत्सत.
श्रीराम, कृपया सर्वांनी ओळीतच पुढे सरकून घ्या.
अर्चना अभंग. हो मट दुसरा मट
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे माझा, एवढे कृपादान तुमचे माझा, तुमचे माझा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती, किंवा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा अनाथ पराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना मग मज हरी उपेक्षिना उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती किव माझी सांगा काकुळती काकुळती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा
हरी हरी काही कारणाने पंढरपूरला जायला तुकाराम महाराजांना त्यावर्षी जमलं नाही किंवा त्या वारीला त्यांना जायला जमलं नाही तेव्हा त्यांनी वारकऱ्यांना केलेली ही प्रार्थना आहे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतित आगळा कस स्वतःला म्हणून घेतलंय तरी पाया वेगळा नका करू एकसारखे असे दोन प्रश्न आलेले आहेत ते एकदम घेतो पहिला असा आहे की साधारण 3 आठवड्यापूर्वीच्या गुरुवारच्या सत्संगात आपण नाम सांगितले होते तत्पूर्वी डोळे मिटून घेतल्यावर विचारांशी एकरूप न होता साक्षी भावाने विचारांकडे बघणे इत्यादी सूचना आपण नेहमीप्रमाणे दिल्या त्यानंतर जो साक्षी राहून विचारांवर लक्ष ठेवतो त्यावर तुम्ही लक्ष ठेवा असेही सांगितले ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड संदर्भ रमण महर्षी ध्यानाचे वेळी सोहम बोधात राहून विचारांना बाजूला सारून परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण नंतर मीच तो आहे याऐवजी सहा सहा या बोधापर्यंत पोचायचे आहे असे आपण नेहमी सांगता, मग ध्यानामध्ये साक्षीभाव ठेवणे व साक्षीभाव ठेवणाऱ्यावर पुन्हा लक्ष ठेवणे हे बरोबर आहे का? आपल्या संप्रदायातील मार्गदर्शनानुसार कंसात म्हटले, जेथे मीपणा विसरून मीच ईश्वर आहे असा भाव ठेवायचा आहे आणि नंतर सहा सहा म्हणजे तोच आहे येतपर्यंत साधकाला पोचायचे आहे, तेथे वरील प्रमाणे म्हणजे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड या तत्वानुसार साधना करणे आपल्या सोहम साधनेमध्ये कसे शक्य आहे हे कृपया सांगावे ही आपल्या चरणाशी प्रार्थना। असाच अजून एक प्रश्न आलेला आहे, ततः पदम तत् परिमार्गितव्यम या श्लोकावरील आपली प्रवचने एका गुरुवारी सत्संगात नामसाधना करून घेताना ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड ही सांगितलेली नूतन संकल्पना, तसेच संगत्याग आणि अनुभव यावर विवरण करणारे रविवारचे दासबोधाचे प्रवचन एका पाठोपाठ एक सतत तेच एकत्रित श्रवण करायला मिळाल्यामुळे मनामध्ये खूप दिवसापासून दडून राहिलेली ध्यानाविषयीची एक शंका पुन्हा वारंवार येऊ लागली। आपण गुरुवारी सत्संगात सांगितल्याप्रमाणे आपल्या कृपेमुळे हळूहळू ध्यानातील एकेका पायरीची थोडी थोडी ओळख आपल्या सहवासात साधना करताना होते आहे। समोरचे सर्व दृश्य संपल्यावर केवळ मी शिल्लक आहे, कधी कधी तो मी स्फुरण रूपाने चिदाकाशात जाणवत असतानाच खूप शांत वाटते आहे हेही एका बाजूला कळते, परंतु मी मात्र संपलेला नसतो। पूर्वी ध्यान करताना क्वचित कधीतरी येथे आल्यावर आता ध्यान पूर्ण झाले या भावनेने समाधान वाटत असे, परंतु गेल्या आठवड्यातील सर्व निरूपणानंतर ते विवेचन ऐकल्यानंतर त्याच्याही पुढे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काहीतरी आहे हे शब्दार्थाने कळले। त्या दिवसापासून ध्यान करताना एक वेगळाच अडथळा येत आहे, एक नवीन शंका ध्यान करताना नेहमी मनात येते आहे, ऑब्झर्वर म्हणजे स्फुरण रूपाने जाणवत असलेला मी असेल तर ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड मधील पहिल्या ऑब्झर्वरला निहाळणारा हा दुसरा ऑब्झर्वर कोण आहे? मात्र हा विचार नेमक्या ध्यानाच्या या महत्वाच्या टप्प्यावर मन पोचलेले असतानाच अचानक येतो आहे। मग तो दुसरा कुठे आहे याबद्दलचा विचार किंवा शोध सुरू होतो। या सर्व प्रक्रियेमध्ये आतापर्यंत जमत असलेले ध्यान मोडून जाते, विचारांच्या अंगाने त्या विषयाबद्दल ऐकलेले अभंग ओव्या वगैरे आपोआप आठवायला लागतात। अशा वेळी काय करू? ध्यान अपूर्ण होते आहे या फिलिंगने उठले जाते आहे, पूर्वी या विषयाबद्दल चिंतन झालेले नसल्याने जे ध्यान जमले ते पूर्ण झाले असे समाधान तरी वाटत असे, केवळ मी शिल्लक असलेले जाणवले की ध्यान विसर्जित केले जायचे, आता नक्की काय करावे? ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड याचे चिंतन ध्यानाच्या वेळी न होता इतर वेळी करणे आवश्यक आहे का? ते कसे करावे? आपण अंतस्थ राहून आपल्या प्रत्येक शिष्याची साधना जाणत आहात हा दृढ विश्वास आहे, तरी वर आलेली शंका हा मनाचा खेळ आहे का खरोखर एक अडथळा आहे? आपल्याला योग्य वाटले तर कृपया मार्गदर्शन करावे ही कळकळीची प्रार्थना। साधारणपणे महिना भरापूर्वी याच सत्संगामध्ये मी एक नाम सांगितलेलं होतं आणि ते नाम या दोन साधकांनी त्या नामामुळे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड या संकल्पने मध्ये प्रयोग केल्यानंतर रोजच्या ध्यानामध्ये हे जमवायचं कसं अशा विचारांनी एक प्रकारे हैराणी प्राप्त झाली। नेहमीचं ध्यान ही चांगलं होईन असं झालं, ही नवीन इन्फॉर्मेशन स्वामीजींनी दिल्यामुळे या प्रकारांनी आता हे एक नवीन कुठलं असा एक भाव निर्माण झाला आणि ते करायचं कसं, हा प्रश्न दोघांचाही प्रश्न. वाक्यरचना वेगळी असली तरी एकच आहे. दोघांनाही आलेल्या अडचणी या प्रामाणिक आहेत. ऑब्झर्वर माहितीये आपल्याला, द्रष्टा माहितीये. माहितीचा अर्थ द्रष्टा आपणच आहोत हे आपल्याला माहितीये. बरोबर आहे. ध्यानात जो द्रष्टा असतो तो द्रष्टा आपण असतो, म्हणजे मन नसतं. बुद्धी द्रष्टा नसते, चित्त द्रष्टा नसतं. तर चित्ताचा द्रष्टा मी असतो, मनाचा द्रष्टा मी असतो, बुद्धीचा द्रष्टा मी असतो, इंद्रिय भावांचा विचारांचा विकारांचा द्रष्टा मी असतो. हा जो मी आहे तो मी शेवटपर्यंत ध्यानात जात नाही. अगदी ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यात या मीलाच स्वरूप बोध होतो. हा जो मी आहे हा मी स्थूलमानानी जेव्हा देहाचा मी म्हणून ओळखला जातो त्यावेळेला त्याला देहाहंता असं म्हणतात. आणि देह मन आणि बुद्धी याचा निराश व्हायला लागला ध्यानामध्ये द्रष्टृत्वामुळं, साक्षी भावनेमुळं, ऑब्झर्व्हरमुळं, ऑब्झर्व्हरच्या किमयेमुळं मन नाहीसं व्हायला लागलं, बुद्धीची जाणीव अथवा तर्क संपायला लागले, इंद्रिय भाव नाहीसे व्हायला लागले, की अशा स्थितीमध्ये जो द्रष्टा असतो म्हणजे मी, पण मी द्रष्टा असा भाव धरून राहिलेला द्रष्टा, म्हणून त्याला द्रष्टा म्हणायचं. या द्रष्ट्याला बाकी सगळं संपलं तरी मी आहे एवढं समजत असत. मी काय म्हणतोय ते समजतंय ना तुम्हाला? मी द्रष्टृत्वानी आहे हे समजतं, आणि समोर दृश्य नसेल तर द्रष्ट्याचा द्रष्टृत्वाचा भावही थोडासा कमी होतो आणि कधी कधी केवळ मी आहे एवढं समजत. हा मी म्हणजे ज्याला प्युअर सेल्फ असं म्हणतात, शुद्ध मी. पण तरी देखील मी आहे ही जी एक विशिष्ट भावना आहे, तर त्या भावनेमध्ये स्वतःहूनच अशुद्धता आहे. जवळ घ्यायचे या भावनेमध्ये स्वतःहूनच एक अशुद्धता आहे. अशुद्धता अशी आहे कि त्या मीच स्वरूप, बरोबर आहे, मीच स्वरूप खरं म्हणजे परमात्मा असताना मी म्हणून देखील तिथं एक प्रचिती येते. निराकार, निर्गुण, अव्यक्त असं त्या मीच स्वरूप असत. पतंजली महामुनींच्या भाषेत याला सास्मित म्हणजे मी आहे या भावनेसहित असणारी समाधी असं म्हणतात. संप्रज्ञात समाधी, सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित, केवळ मी आहे एवढी भावना आणि त्या मीला आकार नाही. जसं आता मी असं म्हटलं की आपल्याला मी म्हणजे आरशात आपलं प्रतिबिंब दिसतो, तो विशिष्ट गुणांचा रूपाचा असा भाव असतो. त्याच्या ऐवजी ध्यानातल्या या विशिष्ट स्थितीमध्ये जो केवळ मी शिल्लक राहतो तो निरुपाधिक असतो, पण त्याला मी हा भाव मात्र असतो. हा ऑब्झर्वर, द्रष्टा, ज्याने द्रष्टृत्व भाव आपल्याकडे घेतलेला होता तो द्रष्टा. आता आपण द्रष्टा आहोत हे किंचित विसरून केवळ मीच्या भूमिकेत जातो. एका प्रश्नात असा रोख आहे आणि एवढं झालं की शांत वाटतं आणि आपलं ध्यान संपलं असं वाटतं. ध्यानातून उठल्यावर समाधानही वाटत. दुसऱ्या प्रश्नाचा रोख असा आहे की ध्यानाच्या वेळेला साक्षीत्व राखल्यानंतर साक्षी राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर विचार संपतात, साक्षी भावने विचारांकडे बघणे इत्यादी, आणि मग नंतर साक्षीत्व उत्तम जमल्यावर सोहम भाव निर्माण होतो आणि त्याच्यातला अहम देखील काढून फक्त सहा सहा जे तो परमात्मा इथपर्यंत पोचायचा आहे असं दुसऱ्या प्रश्नाचा रोख आहे. आणि याच्यामध्ये ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड याचा अडथळा येतोय. जेव्हा विचार संपूर्णपणाने संपले आणि विचार संपले हे समजणारा शिल्लक राहिला आणि हा जो शिल्लक राहिलेला आहे हा जाण्याची वाट पाहणं, जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला स्वरूपबोध होणं ही ध्यानाची पुढची गोष्ट आहे. केवळ द्रष्टा किंवा केवळ मी शिल्लक राहणं इथं ध्यान थांबत नाही कधीच. तर जो द्रष्टा असतो त्या द्रष्ट्याला आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. यावेळेला हा जो द्रष्टा आहे त्याचा द्रष्टुत्वाचा भाव संपलेला असतो आणि मी केवळ तिथं उपस्थित असतो. हा जो ऑब्झर्वर आहे ते असं म्हणतात की हा ऑब्झर्वर इज रमण महर्षी नाही कृष्णमूर्ती. ऑब्झर्व्ड पॅसिव वाक्य आहे. ऑब्झर्वर ऑब्झर्वर असं म्हटलेलं नाहीये. तुम्हाला जसं विचारांचा साक्षी व्हा असं सांगितलेलं आहे तसं म्हटलेलं नाहीये. ऑब्झर्व युअर थॉट्स असं म्हटलेलं नाहीये. जो ऑब्झर्वर राहिला तो ऑब्झर्वर इज ऑब्झर्व बाय ऑब्झर्वर इटसेल्फ. आपोआप घडणारी प्रक्रिया आहे. तिथं तुम्ही काही करायला गेलात म्हणून तुमचं ध्यान डिस्टर्ब होत आहे. त्याच दरम्यान आत्मनिवेदन भक्तीवर जी प्रवचनं चाललेली होती तर त्या प्रवचनात समर्थांनी नेमकं हेच सांगितलेलं होतं. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी असीच भासे येदा घता गोवी. तेथ उपाय तोची अपाये आणि अपाय तोची उपाये, परब्रह्मासी कल्पावे परी कल्पिते आपण न व्हावे अशा प्रकारचे शब्द होते तिथं. ऑब्झर्वरला ऑब्झर्व करण्यासाठी म्हणून अनेक कोणी ऑब्झर्वर आणायचा नाहीये. ऑब्झर्वर जो आहे लक्ष ठेवणारा आहे तर तो आपल्या स्वतःला म्हणजे लक्ष ठेवणाऱ्याला देखील पाहतो. अशा वेळेला आपण आहोत किंवा वेगळेपणाने आहोत किंवा शुद्ध स्वरूपाने आहोत ही राहणारी शेवटची जाणीव देखील जाते. आणि मग जर काही उरत असेल तर एक तत्व राहतं, त्या तत्वाला मी असा बोध नसतो. तिथं काहीतरी राहतं पण मी आहे असा भाव नसतो. अक्षर अव्यय निराकार निर्गुण अविनाशी शांत स्वरूप. आधी असं होतं की असा मी आहे तर हा मी जातो. जेव्हा तो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर त्याला काहीतरी करण्याची खोड असतेच. एरवी आपल्या ठिकाणी आता करण्याची खोड असल्यामुळेच तो ऐकतो, तो पाहतो, तो स्पर्श करतो, तो चव घेतो. इंद्रियांमार्फत त्याला करण्याची खोड आहेच, मनाच्या मार्फत त्याला करण्याची खोड आहे. म्हणून तो चिंतन करतो, विषयाचं चिंतन करतो, विकारांचं चिंतन करतो, भविष्यकाळाचा विचार करतो, भूतकाळाच्या स्मृती जागवतो, पठन करतो. त्याला करण्याची खोड आहे म्हणून तो कॅल्क्युलेशन करतो, तो तर्क लढवतो, तो तर्कानी समजून घेतो. त्याला करण्याची खोड असल्यामुळेच काव्यशास्त्र विनोद निर्माण झालेले आहेत तो त्याच्यात रमतो, तो इंद्रियांमध्ये रमतो, मनामध्ये रमतो आणि बुद्धीमध्ये रमतो. पण इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचा जर निराश झाला तर केवळ तो शिल्लक राहतो, एकटा एकमेव. पण एकटा शिल्लक राहिलेला देखील आता काय करू असं सारखं विचारत असतो. याचं कारण करण्याची सवय त्याला लागलेली असते. तो सतत यांच्या मार्फत बाहेर तर जातच असतो, इंद्रियांच्या मार्फत जगतामध्ये जात असतो, मनाच्या मार्फत देखील जगतात विहार करत असतो. पण अशा रीतीने बाहेर जाण्याच्या त्याच्या सगळ्या शक्यता जर नाहीशा झाल्या, ध्यानाच्या वेळेला त्या नाहीशा होतात, अशा वेळेला त्याला मी आहे ही भावना शिल्लकच राहते. झोपेच्या वेळेला ती निघून जाते. म्हणून झोप आणि समाधी याच्यात फरक आहे. झोपेच्या वेळेला ती भावना राहत नाही, पण ध्यानाच्या वेळेला हा जो मी आहे, सेल्फ, शुद्ध मी, तर तो तिथं असतोच. आणि तो खरं म्हणजे वाट पाहत असतो की आता काय करायचं किंवा आता काय होईल याची वाट तो पाहत असतो. हा जो वाट पाहणारा आहे त्याला त्याचीच जाणीव समजून घेते हे समजणं कठीण जाते. खरं म्हणजे हे सहज होणार आहे. ऑब्झर्व द ऑब्झर्वर असं म्हटलं तर तुम्हाला काहीतरी करायला सांगितलेलं होतं त्या वाक्यामध्ये. पण जेव्हा ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड असं म्हटलं तेव्हा ती आपोआप घडणारी घटना आहे. पण ही हे जे दोन प्रश्न आहेत, हे दोन प्रश्न जवळपास इथं असणाऱ्या 20% किंवा 25% लोकांचं तरी प्रतिनिधित्व करत असतील. समजा इथं आता 250 लोक असतील तर 50-60 लोकांचा हा प्रश्न असेल विचारला दोघांनी. त्यामुळे तिथं काही करायचं नाहीये, तो आपोआप ऑब्झर्वेशन खाली आपल्या स्वतःला आणतो. तसंही त्यावेळेला मी असं एक म्हटलेलं होतं की हे का घडतं, जर ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड असं जर झालं परब्रह्मासी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे असं जर झालं तर आपल्या ठिकाणी असणारी शुद्ध स्फुरण रूपी जाणीव शक्ती ही जाणून घेण्यासाठी इतकी तयार आहे पण तिला काही कामच दिलेलं नाही, अशा परिस्थितीमध्ये ती आपल्या स्वतःला जाणून उरते. आणि स्वतःला जाणून उरते तेव्हा मात्र हा मीचा भाव नाहीसा होतो. जैसा वन्ही काष्ठ जाळोनिया स्वये जळे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे अज्ञान हे ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणते न वीण उरले जाणते जे, सगळ्यांनीच हे सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलंय. आपण जाणलं या भावने खेरीज जे शिल्लक राहतं, जी शुद्ध जाणीव शिल्लक राहते, ते तो गा उत्तम पुरुष 15 अध्यायामध्ये आलेला आहे. सहसा इथपर्यंतच सांगितलं जातं की शांत डोळे मिटून बसा, इंद्रियांची कार्य करू नका, तर्क लढवू नका, विचारांकडे विकारांकडे वेगळेपणाने पहा आणि विचार विकार उठले तर त्याच क्षणाला सोडून द्या. एकतर विचार उठूच देऊ नका, विचार उठले तर त्याच्याबरोबर वाहवत जाऊ नका, प्रत्येक विचार सोडून द्या. मग दोन विचारांच्या मध्ये काही निर्विचार क्षण मिळतील, ते वाढू देत. आणि ते वाढल्यानंतर देखील जेव्हा अति मोठे होतील तेव्हा एक विचार संपलेला आहे आणि पुढचा विचार अजून उठायचा आहे या दरम्यान असणारी जी मोठी गॅप आहे त्याच्यामध्ये द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो एवढं सांगितलं जातं. आता तो कसा होतो हे फार क्वचित सांगितलं जातं आणि आपल्याला अर्थातच तो लवकरात लवकर करून घ्यायचा आहे प्रत्येकाला. त्यामुळे तिथं काय करायचं याच्या संबंधी आपण खूप जागरूक आहोत, पण तिथं काही करायचं नाही हीच तर गंमत आहे. ते आपोआप होतं, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड. त्या ठिकाणी द्रष्ट्याचं निरीक्षण केलं जातं. आपण द्रष्टा आहोत हे द्रष्ट्याला समजतं आणि असे उभय पक्षी एकमेकांना जाणणारे, द्रष्टा आणि त्याला जाणणारा तोच द्रष्टा तिथंच असणारा आणि दुसरा कोणी नाही, अशा वेळेला द्रष्टुत्वाचा भाव आणि द्रष्ट्याला आपण द्रष्टा आहोत हे समजण्याचा भाव उभय पक्षी विवर्जित होतात आणि फक्त स्वरूप स्थिती राहते. त्या ठिकाणी करायचं काही नाहीये. खरी पंचायत आली की नामाच्या वेळेला किंवा अनुषंगिक साधनेच्या वेळेला, अनुषंगिक साधनेचं एक आहे की अनुषंगिक साधनेमध्ये जे सांगू ते रोजच्या ध्यानात उतरू नका. हे मी तुम्हाला खरं म्हणजे प्रत्येक अनुषंगिक साधनेच्या वेळेला सांगतो. रोजची साधना तुम्ही गुरुपदिष्ट मार्गाने करा, कारण मला हा धोका नेहमीच वाटत आलेला आहे की याच्यातली एखादी गोष्ट ही प्रधान धरून रोज तशी साधना केली जाईल. अनुषंगिक साधना ही सद्गुरूंच्या समोर बसून एका ज्याला काय म्हणू अतिशय फास्ट ट्रेन जसं असावं तसं बरेच टप्पे ओलांडत पटपट पटपट तुम्ही त्यांच्याबरोबर जाता अशी, पण नेहमी तुम्हाला बसल्यावर तसं करता येईलच स्वतःच्या शक्तीने असं नाही. ती सद्गुरूंच्या शब्दाची शक्ती असेल, ती त्यांच्याबरोबर केल्या जाणाऱ्या साधनेची किमया असेल. पण मग तसं तुम्ही करू. मला असं वाटतं की मागच्याच याच महिन्यामध्ये पहिल्या शनिवारी अनुषंगिक साधना घेतली आणि अनुषंगिक साधना घेतल्यावर मी साधना झाल्यावर असं सांगितलं की हे सगळं सूचना देऊन साधना करून घेण्याचं तंत्र मला विकसित करायचं नाहीये. आपल्या संप्रदायात किंवा असा एक नवीन पायंडा मला पाडायचा नाहीये. त्याच्याऐवजी यांनी तुम्हाला एक भरोसा येतो की आपण प्रवचनामध्ये ऐकतो आणि प्रवचनामध्ये असंही सांगितलं जातं 12 अधिक 12 अधिक 12, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यांनी सांगावं आणि आपण ऐकावं आणि 36 वर्षांनीच काय ते समजेल. तोपर्यंत नाही समजलं तर आपण चुकीच्या ठिकाणी तर गेलो नव्हतो, उशिरा समजून उपयोग काय. म्हणून हे खरं आहे याचा अनुभव येऊ शकतो. हे अनुषंगिक साधनेमध्ये चुणूक म्हणून तुम्हाला समजतं. ती रोज करायची साधना नाहीये, कधीतरी तुम्ही करा. तसं ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड हा जो भाव आहे तो सद्गुरूंबरोबर गेल्यामुळं एका क्षणात तुम्हाला त्यावेळेला जमतो आणि मग घरी मात्र जमत नाही आणि मग नेहमीच हातातून निसटते की काय असं वाटायला सुरुवात होते. म्हणून मुळात हे सेंटेन्स जे आहे हे पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह वाक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही तिथं काही करायचं नाहीये. वाक्य अगदी सरळ आहे आणि शिवाय हे अनुषंगिक साधनेच्या वेळेचं आहे हे लक्षात घ्यावं. बाकी हे जे आहे हे सहज होतं असं त्याचा अर्थ आहे. कृष्णमूर्ती म्हणत असत ते सहज होतं. स्वामीजींकडून देखील अशा नेमक्या वेळेला ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड असं मी देखील ऐकलेलं आहे, पण ते नेहमी तुम्ही तसं करा म्हणून सांगितलेलं नव्हतं नसायचं. श्री स्वामीजींना साष्टांग नमस्कार. वेगवेगळ्या तिथ्या म्हणजे उदाहरणार्थ रामनवमी, गोकुळाष्टमी, एकादशी, चतुर्थी यांचा अध्यात्माशी काय संबंध असतो, या दिवशी केलेल्या ध्यानाचा जास्त फायदा होतो का, या दिवशी आध्यात्मिक वातावरणात काही बदल असतो का, साधकाने या दिवसांकडे कसे पहावे? अशा दिवशी जास्तीत जास्त ध्यान करावे का? अर्थातच रोजच जास्तीत जास्त ध्यान करावे असे आपण सांगताच, पण अशा दिवशी मुद्दामहून जास्त वेळ काढून आवर्जून जास्त ध्यान करावे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. रामनवमी, गोकुळाष्टमी, एकादशी, चतुर्थी या भक्ताला भावनिक गोष्टी आहेत. आज रामाचा जन्म झाला या भावनेनी भक्त दहीवरून येतो. मीही असा अनुभव घेतलेला आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशीही तसंच होतं. अलीकडं मला असं होतं की गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाबद्दल देखील तेवढाच भाव असताना जर मी बाहेर पडलो त्या दिवशी काही कामानिमित्त, तर माझा भाव मोडायला देखील लागलाय. तो सगळा तिथला प्रकार धांगडधिंगा पाहून एकादशी हाही भावनिक गोष्ट आहे. तसंच चतुर्थी देखील भावनिक गोष्ट आहे. आपल्या भावनेमुळं आपली जी योगभूमी आहे, ज्याला देह मन बुद्धीची स्थिती खूप उत्तम भाव निर्माण झाला की ती परमार्थाला खूप अनुकूल होते. आणि आपोआप त्या दिवशी श्री रामांचं चरित्र अथवा श्री कृष्णांचं चरित्र अथवा पंढरीनाथांची तीव्र आठवण अशा गोष्टी घडून साधने करता खूप अनुकूल अशी मनस्थिती निर्माण होते. बुद्धीची, मनाची, चित्ताची खूप अनुकूल स्थिती निर्माण होते आणि या अनुकूल स्थितीमुळे ध्यान चांगलं होतं. जास्त बसावं असं वाटतं, ध्यान चांगलं होतं. मला स्वतःला 80 साल होतं तेव्हा निंबाळकर तालमीपाशी मी राहत असे आणि रामनवमीच्या दिवशी स्वामीजींचे भावही इतके भरून आलेले होते आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी रामनवमी रामजन्माची पोथी ते वाचणार होते हे सांगताना देखील त्यांचा आवाज भावनेने डबडबलेला होता. आणि आधी देखील त्यांच्याकडे पोथी वाचनाच्या वेळेला जाऊन बसणं आणि ऐकणं आणि पाहणं या दोन्ही गोष्टी अशा एकच, कान आणि डोळे हे वेगवेगळं काम करतात असं व्हायचंच नाही. त्यांचं अत्यंत पवित्र दर्शन, त्यांचे खूप भरून आलेले भाव आणि त्यांच्या मुखातून ओव्या, तर कोणतं इंद्रिय काय काम करते याचा गोंधळ व्हावा अशी परिस्थिती तिथं निर्माण व्हायची आणि त्याचा जो जबरदस्त प्रभाव होता. तर त्या दिवशी मी 4:30 उठलो आठवणीने, आज रामनवमी आहे म्हणून, आणि आवरून 5 मी ध्यानाला बसलो पहाटे. आणि साधारणपणे 7:30 उठलो तर प्रथम मला असं झालं की आपण किती वेळ बसलो, कुठं बसलेलो होतो, शरीराचीही तशी आठवण, या गोष्टी जवळपास गेल्यासारख्या झाल्या. हा मला खूप चांगल्या ध्यानाचा आलेला पहिला अनुभव होता. त्याच्यानंतर थोड्या दिवसात स्वामीजींच्या समोर ही तसंच झालं आणि मी ट्रान्स मध्ये गेलो असं स्वामीजी म्हणाले. तर या दिवशी जे भाव भरून येतात त्या भावाची ही किमाई आहे. एखादा अभक्त असेल तर त्याला याबाबत काहीच वाटत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. पण आपण भक्त आहोत आपण साधक आहोत. फक्त मी तुम्हाला एक विनंती करीन की ह्या दिवशी आध्यात्मिक वातावरणात काही बदल असतो का असं विचारलेलं आहे तर गुढतेला प्राधान्य देऊ नका. परमार्थामध्ये जे अणुरेणू सगळे आध्यात्मिक वातावरणच तसं झालेलं असतं. तुम्ही रिसेप्टिव्ह जर असाल तर तुमच्या भावामुळे ते असतं. खरं म्हणजे ते वातावरण रोज आहे. कारण अणुरेणू जर राघवानी भरलेला आहे, रीता ठावत जर नसेल, पण त्या दिवशी ते आपोआप निर्माण होतं असं असल्यामुळं ते दिवस फार प्रभावी वाटतात. खरं आहे. आणि ते जर तसे भाव निर्माण होत असतील. काल परवाच गुरुवारी केंद्रामध्ये कोणी विनोबांच्या आईची आठवण म्हणून कोणी आठवणी सांगितल्या. हो ना. हा. तर रोज रोज विनोबा असं म्हणतात की माझी आई देवाला हात जोडून प्रार्थना करत असताना काय मोहिनीनी सांगितल्या. काय आई म्हणत असे. हा. विनोबा असं म्हणतात की रोज पूजा झाल्यानंतर तेच त्याच करता मला हे आठवलं त्याच करता हे आठवलं. विनोबांच्या मातोश्री त्यांची आई पूजा झाल्यानंतर भक्तिभावाने पूजा झाल्यावर कान धरायचा आणि हे काय हे आनंद कोटी ब्रह्मांड नायका माझे अपराध क्षमा कर असं म्हणायचा आणि रोज त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे रोज. आणि विनोबा असं म्हणतात की हीच गोष्ट रामनवमी गोकुळाष्टमीच्या दिवशी होऊ शकते पण असं रोज होणं फार कठीण आहे. कारण त्या दिवशी आपली भावना तशी असते आणि मूर्ती ही समोर असते पण रोज त्यांची आई देवाच्या समोर असं म्हणताना तिच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला सुरुवात व्हायची. म्हणजे ही जी योगभूमी किंवा उत्तम पारमार्थिक मनस्थिती आहे तर ती रोज त्यांची तयार व्हायची. साधकाने या दिवसांकडे कसे पाहावे. अशा दिवशी जास्तीत जास्त ध्यान करावे का. करावं असं मी तुम्हाला सांगेन. अर्थातच रोजच जास्तीत जास्त ध्यान करावे असं आपण सांगता पण तुम्हाला जमत नसेल. तुम्हाला जेवढं रोज जमतं तेवढं तुम्ही करत असाल पण अशा दिवशी मुद्दाम होऊन जास्त वेळ काढून आवर्जून जास्त ध्यान करावे का. तर करावं असं मी म्हणेन. एकादशी तर असं आहे. एकादशी फक्त दुप्पट खाशी करता वापरण्याच्या ऐवजी थोडं भगवंतांच्या जवळ एक अर्धा तास एक तास जर बसला कोणी. मी म्हणलं हरतालिका आहे. परवाच आमच्या घरात हे असे संवाद नेहमीच होतात. अर्थात हरतालिका आहे तर देवाच्या तिथं शंकरापाशी एक तासभर बसा. मग उपवास करायचा की नाही हे तुमच्या मनावर. पण शंकराच्या जवळ बसाल का नाही. तुम्ही बसा तर शंकराच्या जवळ डोळे मिटून अर्धा तास बसा. अगदी एकाग्र भावनेने बसा. शंकराचं स्मरण करा शिवाचं. तर हे करा हरतालिका करायची असेल तर. उपवास करायचा की नाही तर तुम्हाला सोसत नसेल तर करू नका असं मी म्हणे. पण या दिवशी काय करायचं हे ठरलेलं आहे त्याच्याऐवजी भलतंच करत बसणं आणि अगदी कडक व्रत आपण करतो असा भाव धरणं हे तितकं बरं नाही. हे मी घरी त्यांना कोणाला म्हटलं नाही बरं का. आता जरा मोकळपणा त्यामुळं आपलं सांगितलं. पित्त होत असेल झेपत नसेल जमत नसेल तर उगीच नावं ठेवायची त्या पदार्थांना. ते पदार्थ करून खायचे नाईलाज आहे आता आज उपास आहे असं एवढं करू नका. त्याच्याऐवजी एक तासभर तिथं बसा. ओम नमः शिवायचा जप करा. बस हरताल का याच्यापेक्षा जास्त काही नाही. हरतालकेचा न विचारलेला प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं. हरिओम तत्सत. एक मिनिट भर डोळे मिटून शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. हरि हरि.